नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आज मये दिवचल असनोळा नासनोळा आनी म्हापशेच्या लावार्थ्यांक म्हजे घर येवजणेचे अर्ज वाटले. लोकायुक्ताच्या नेमणुकीची प्रक्रिया सरकारा कडल्यान सुरू आसा अशें एडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी म्हळां. दक्षीण गोंय जिल्ह्यातल्या असुरक्षित जर्जर मोडकळीक आयिल्ल्यो इमारती संबंधी दक्षीण गोंय जिल्हा प्रशासनान भौशीक सल्लागार जारी केला. आतां पुराय खबरो. मुखेलमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी आज मये दिवचल असनोळा नासनोळा आनी म्हापशेच्या लावार्थ्यांक म्हजे घर येवजणेचे अर्ज वाटले. म्हजे घर हो सरकारान चालीक लायिल्लो म्हत्वाचो उपक्रम. हो उपक्रम म्हळ्यार गोंयच्या जमनी आनी घरां सुदारणेंत एक मुखेल पावल आसा. किचकट कारणां खातीर ज्या कुटुंबाक हक्क नाशिल्लो, कायदेशीर मालकी नाशिल्ली, तांकां ह्या उपक्रमा वरवीं आतां हक्काचें घर मेळटलें अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. हाका लागून आतां अशा घरकारांक स्वाभिमान आनी सुरक्षे सयत तांच्या घरान आपल्या स्वताच्या मालकीच्या घरान रावपाक मेळटलें अशें मुखेलमंत्र्यान म्हळां. सगळ्या अर्जांचेर थारावीक वेळा भितर प्रक्रिया जातली. सगळ्या पात्र गोंयकारांक अर्ज करपाक आनी ह्या परिवर्तनकारी कार्यावळीचो फायदो घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्र्यान केलां.
राजकारण आतां पर्यंत खूप जाणांनी केले, समाजकारण कोणी करूंक ना. लोकांचे घर सारखे करपाचे काम कोणी करूंक ना. लोकांचे घर रितसर करपाचे काम कोणी करूंक ना. हांगासर लोकांक म्हणजे आमी जशें म्हणटा सदांच टांगती तलवार त्यांच्या दवरून लोकांनी राजकारण केल्लें आसा. आमकां तें करपाचें ना. आमकां सामान्य मनशाचें घर हे तेजे घर ताज्या नावार करून दिवपाचें आसा. म्हणून म्हजे घर ही योजना जी हाडल्या ही तुमच्या खातीर हाडलेली आसा, सामान्य मनशा खातीर हाडलेली आसा आनी तेच घर ताज्या नावार करून दिवपाक आमी ही योजना हांगासर राबयता.
गोंय पुलिसेन 11 ऑक्टोबराक राज्यभर नाकाबंदी मोहीम राबयली. ह्या मोहिमेंत पुराय गोंयांत 35 जाणांक अटक केली. अधिकृत आकडेवारी प्रमाण उत्तर गोंयांत 2560 व्यक्ती आनी 1992 गाडयो तपासल्यो. थंय पुलिसांनी 23 प्रतिबंधात्मक अटक केल्या. दक्षीण गोंयांत 1419 व्यक्ती आनी 980 गाडयो तपासल्यो, जाका लागून 12 प्रतिबंधात्मक अटक जाल्या. कोटपा खाला वट्ट 86 उल्लंघन आनी राज्यांत भौशीक सुवातींनी धुमशणां घालपी आनी थुकप्यांचेर आनी सिगरेट उडप्यांचेर 88 केशी नोंद जाल्यात अशी माहिती गोंय पुलिसेन दिल्या. ही आसा एक कळवणी. आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्दतीचेर खबरां वाचका खातीर अर्ज मागयता. पदवीधर, कोंकणी भाशेचें पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचें. अर्ज पावपाची निमणी तारीख 20 ऑक्टोबर. अधिक म्हायती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो. लोकायुक्ताच्या नेमणुकेची प्रक्रिया सरकारा कडल्यान सुरू आसा. 6व्या सप्तकांत नव्या लोकायुक्ताची नियुक्ती करतले अशें निवेदन एडव्होकेट जनरल देविदास पांगम हांणी एका याचिकेवेल्या सुनावणी वेळार उच्च न्यायालयात दिलां. ह्या निवेदना उपरांत उच्च न्यायालयान ट्रॉजन डिमेलो हांची याचिका निकालात काढल्या. लोकायुक्त पद रिते आशिल्ल्यान लोकायुक्त कायद्याची कारवाय ठप्प आसा. खुबश्यो कागाळी तशेंच याचिका आडकून आसात. बेगोबेग लोकायुक्ताची नियुक्ती करपाची मागणी करपी याचिका ट्रॉजन डिमेलो हांणी उच्च न्यायालयात केल्ली. ही याचिका निकालात काढली. निवृत्त न्यायाधीश अंबादास जोशी हांचो कार्यकाळ सोंपले उपरांत राज्याचे लोकायुक्त पद रिते आसा. वाडे वास्कोच्या सेंट एन्ड्रू उच्च माध्यमीक विद्यालयान अखिल गोंय लोकनाच सर्त आयोजीत केल्या. भारतीय लोकनाच ह्या मध्यवर्ती संकल्पनेचेर ही सर्त घडोवन हाडल्या. रिदम रंबल ह्या नावाखाला जावपी ही सर्त 2 गटांनी जातली. 1 शालेय गट आनी 2 उक्त गट. दोनी गटां खातीर 10,000, 7,000 आनी 3,000 अशी रोख इनामां आसात. 16 ऑक्टोबराक वास्कोच्या साग मैदानाचेर ही सर्त जातली. राज्यातल्या सगळ्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक विद्यालयांनी 15 ऑक्टोबर मेरेन अर्ज भरून ह्या सर्तीत वांटो घेवचो अशें आवाहन सेंट एन्ड्रू उच्च माध्यमीक विद्यालयाचे प्राचार्य डॉ एल्विस गोन्साल्वीस हांणी केला. कला अकादेमीन शाळा उच्च माध्यमीक आनी महाविद्यालय पांवड्यार एकांकी सर्त जाहीर केल्या. हाच्या खातीरचे अर्ज कला अकादेमीच्या कार्यालयात 10 ते 1 आनी 2 ते 4 मेरेन 24 ऑक्टोबर मेरेन स्विकारतले. ह्या सर्ती खातीर छापील अर्ज कला अकादेमीच्या येवकार कक्षात उपलब्ध आसा. www.kalaacademygoa.co.in ह्या संकेतथळारूय हे अर्ज उपलब्ध आसात. उसरा व अपूर्ण अर्ज स्विकारचे नात हाची संबंधित सगळ्यांनी दखल घेवची अशें कला अकादेमीचे कार्यावळ अधिकारी प्रदीप गांवकार हांणी जारी केल्ल्या पत्रकांत म्हळां. कोलवा आशिल्ल्या मिनीन जेजू म्हळ्यार बाळक जेजू इगर्जेत आयज फामाची परब व्हडा उमेदीन मनयली. हे इगर्जेचे मुखेल फेस्त 23 ऑक्टोबराक जातले आनी ह्या फेस्ताची फार्म म्हळ्यार दवंडी सगळ्या गांवांत घालपाच्या उद्देशान 10 दिसां आदी हो फार्म उत्सव मनयतात. ही फार्म घाल्या उपरांत फुडले 9 दीस ह्या इगर्जेत नवेनां जातली आनी उपरांत 23 ऑक्टोबराक मुखेल फेस्त जातलें. आयज फार्म उत्सवाच्या निमतान पयले मीस फातोडेर 5:30 वरांचेर फादर पोली लोबो हांच्या मार्गदर्शना खाला जाले, त्या उपरांत दनपारा पुरसाव जाले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार, पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो. दक्षिण गोंय जिल्ह्यातल्या असुरक्षित जर्जर इमारती, मोडकळीक आयिल्ल्या इमारती संबंधी दक्षिण गोंय जिल्हा प्रशासनान भौशीक सल्लागार जारी केला. त्याप्रमाण नागरिकांनी खंयचीच असुरक्षित वा संरचनात्मक नदरेन दुबळ्या इमारतीची कागाळ थळाव्या पालिकेक करची आनी वाठार नगरपालिका मर्यादे भायर असल्यार संबंधित गट विकास अधिकाऱ्याक कळोवची. अशा जाग्यार रावपाक वा अशा सुवाती वापरपाक नागरिकांनी टाळचे असो सल्लो दक्षिण गोंयची जिल्होधिकारी एग्ना क्लिटस हांणी दिला. खंयच्याय अप्रिय घडणुके खातीर इमारतीचो मालक जापसालदार आसतलो अशे नोटिशेंत म्हळां. खंयचेय आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलायन क्रमांक 112 वा 2794100 हाचे कडेन संपर्क करूं येता. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी घोषणा केल्या की रेल्वे संरक्षण दळ म्हळ्यार आरपीएफा खातीर भरती आतां दर वर्सा कर्मचारी निवड आयोग म्हळ्यार एसएससी वरवीं करतले. तांणी म्हळां की आरपीएफ कर्मचाऱ्यांक रोखडेच व्हीएचएफ संचांनी सुसज्ज करतले आनी तांच्या कार्यक्षमतेत वाड करपाक तांकां प्रगत डिजिटल आनी ड्रोन प्रशिक्षण दितले.
जितने आपको चाहिए उतने VHF लीजिए, इसमें बहुत आपको बेनिफिट मिलेगा. जो NCRB के साथ मिलकर आप काम कर रहे हैं कि इसके इम्प्लीमेंटेशन के लिए जो डेटाबेस एप्लीकेशन है उसके लिए 14 करोड़ रुपीज की जरूरत है, वो भी आपके लिए सैंक्शन किया जाता है. और सभी ट्रेनिंग सेंटर्स में एडवांस डिजिटल और ड्रोन की ट्रेनिंग, इसके लिए भी 21 करोड़ रुपीज की लागत से सभी जगह लैबोरेटरीज की स्थापना की जाएगी.
कला आनी संस्कृती संचालनालया वतीन चित्रकला, डिजिटल कला, सर्जनशील लेखन, कथाकथन, गायन, संगीत, नृत्य आनी अभिनय अशा विविध कला प्रकारात वेगवेगळ्या पिराय गटा खातीर राष्ट्रीय पांवड्याचेर ऑनलायन वर्सुकी कलांतर 2025 कला महोत्सव आयोजित करतले. कलांतर ही देशातली एक नामनेची संस्था असून 2012 वर्सा सावन काम करता आनी कलेच्या माध्यमातल्यान सामाजिक बदल घडोवन हाडपाचो यत्न करता. संस्था वेगवेगळ्या पिराय गटात वेगवेगळ्या राष्ट्रीय पांवड्याचेर सर्तीचे आयोजन करता. या कार्यक्रमाचे खाशेलेपण म्हळ्यार बंदखण, वृद्धाश्रम, बायलां आश्रयस्थान आनी अनाथाश्रमांतली भुरगीं ह्या सर्तींनी वांटो घेतात. कलांतर 2025 खातीर सगळ्या गटात ऑनलायन प्रवेश अर्ज सादर करपाची निमणी तारीख 21 ऑक्टोबर आसा. अधिक म्हायती खातीर संकेतथळाक भेट दिवची. प्रधानमंत्री गतीशक्ती या राष्ट्रीय मुखेल येवजणेन सरकाराच्या नदरेतल्यान भारताच्या पुराय मुळाव्या साधन सुविधा नियोजनात बदल केला. पीएम गतीशक्तीचे उद्दिष्ट म्हळ्यार वेगवेगळ्या येरादारी पद्दतींतल्यान लोक, माल आनी सेवेत विनाशील आनी कार्यक्षम जोडणी दिवपा खातीर फुडल्या पिळगेची मुळावी बांदावळ तयार करप, जिणेची सोय वाडोवप, वेवसाय करपाची सोय वाडोवप आनी आडमेळी उणे करप, तशेंच कमी खर्च कार्यक्षमतेन कामां बेगीन पुराय करप, निमण्या मैला मेरेन जोडणी वाडोवप आनी प्रवास वेळ उणो करप, हे विशीं वाणिज्य आनी उद्देग मंत्री पियुश गोयल हांणी सांगलें.
Very comprehensive multi-sector reporting system has been launched today, which will keep a track of how PM Gati Shakti is impacting development of different areas through the area approach that we are now adopting. Also, the decentralized data sharing module will help us in making sure that data is available also. And it's equally important now for everybody to ensure that data is up to date.
ओडिशातल्या भुवनेश्वरात सुरू आशिल्ल्या 40व्या राष्ट्रीय ज्युनियर एथलेटिक्स सर्तीत गोंयच्या आर्ची कातकर हिणे चलियांच्या 14 वर्सा सकयल्ल्या गटात ट्रायथलॉन सर्तीत रुपया पदक जिखले. पणजी वेधशाळेन नोंद केला त्याप्रमाण पणजेत कमाल तापमान 33.2 डिग्री सेल्सियस तर किमान 24.8 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात फुडले कांय दीस कांय वाठारांनी हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडूं येता. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी आयज मई, दिवचल, अस्नोडा, नास्नोडा आनी म्हापशेच्या लावार्थ्यांक म्हजे घर येवजणेचे अर्ज वाटले. लोकायुक्ताच्या नेमणुकीची प्रक्रिया सरकारा कडल्यान सुरू आसा अशें एडवोकेट जनरल देविदास पांगम हांणी म्हळां. दक्षिण गोय जिल्ह्यातल्यो असुरक्षित जर्जर मुडकळीक आयिल्ल्या इमारती संबंधी दक्षिण गोय जिल्हो प्रशासनान भौशीक सल्लागार जारी केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. नमस्कार.